नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह चार मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत राज्यांनी कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. राज्यात दोषसिद्धीचं प्रमाण 90% नेण्याचं उद्दिष्ट, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू. आणि लॉर्ड्स कसोटीत विजयासाठी भारताला 135 धावांची आवश्यकता. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. निकम यांच्यासह समाजसेवक सी सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ डॉ मीनाक्षी जैन यांचीही नियुक्ती झाल्याची अधिसूचना गृहमंत्रालयानं काल जारी केली. उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केलं होतं. सदानंद मास्टर हे केरळचे असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंड इथं भारताचे राजदूत म्हणून काम केलं. तसंच ते 2023 भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत होते. डॉ मीनाक्षी जैन या दिल्लीच्या गार्गी महाविद्यालयात इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही मान्यवरांचं अभिनंदन केलं आहे. उज्ज्वल निकम यांची कायद्याच्या क्षेत्रातली आणि संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे. ते यशस्वी वकील असून अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहिले आहेत, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.
राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचं विश्लेषण या देशाच्या करता ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कोटीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो.
बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी त्वरित कडक कारवाई करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे हे निर्देश दिले. देशभरात बनावट खतांचं वितरण, खतांचा काळा बाजार तसंच खतांच्या गोण्यांवर खोटी लेबल लावण्यासारख्या अवैध गोष्टींना आळा घालण्याच्या उद्देशानं हे पत्र कृषी मंत्र्यांनी लिहिलं आहे. खतांचा पुरेसा साठा जागोजागी आणि गरजेच्या ठिकाणी उपलब्ध करून देणं ही राज्य सरकारांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. याकरता दोषी आढळलेल्यांचे खत वितरण परवाने रद्द करून राज्य सरकारांनी गुन्हे दाखल करावेत असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यात दोषसिद्धीचं प्रमाण 90% नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या धंतोली परिसरात प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आणि गृहविभागाच्या 3 नवीन प्रकल्पांचं ऑनलाईन लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. 2013 राज्यात दोषसिद्धीचं प्रमाण 9% होतं, ते आता 54% गेलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
आपण 2014 नंतर मोठ्या प्रमाणात बदल केले, वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या, टेक्निकल एव्हिडन्स, फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यावर भर दिला, 14 नवीन GR काढले आणि बघता बघता आता आपण 9% 54% गेलो आहोत. पण 54% हे काही आपल्याकरता समाधानकारक नाही, कारण आता आपण विकसित अर्थव्यवस्थेकडे चाललो आणि विकसनशील देशाकरता 54% चांगलं आहे. पण ज्या विकसित अर्थव्यवस्थेकडे आपण चाललो आहे तिथे आपल्याला रेट ऑफ कन्व्हिक्शन 90% घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त लीगल टेक्निकल फॉरेन्सिक एव्हिडन्स हा महत्वाचा असणार आहे.
आधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात असून तंत्रज्ञान, सायबर आणि फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेता येत्या काळात लोकाभिमुख आणि ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करून न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांची अवस्था अधिक मजबूत करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात देशातली सर्वात अत्याधुनिक सायबर न्याय सहाय्यक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान नागपूरमध्ये काल वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. या विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी संपूर्ण वाचन न करता मतप्रदर्शन केलं, आधी पूर्ण माहिती घेऊनच भूमिका घ्यावी असं त्यांनी सूचित केलं. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास आज सुरू होईल. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्यासह आणखी 3 अंतराळवीरांना घेऊन एक्झियोम 4 हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4:30 रवाना होईल. हे यान उद्या मंगळवारी दुपारी 3 सुमारास पृथ्वीवर उतरेल. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. शुभांशु शुक्ला यांनी भारतासाठी अंतराळात एकूण 7 प्रयोग केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 124वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या 25 तारखेपर्यंत myGOV.in संकेतस्थळ तसंच निःशुल्क दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगर मधल्या शाळांमध्ये दर्जात्मक सुधारणा व्हावी आणि गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी 15 ते 31 जुलै दरम्यान शाळांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातल्या 224 शाळांच्या तपासणीसाठी 65 पथकं तयार केली आहेत. प्रत्येक पथकात 4 सदस्य असून ते प्रत्येकी 6 शाळांची तपासणी करतील. राज्य शाळा मानक प्राधिकरण शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा याअंतर्गत राज्यातल्या सर्व शाळांना स्वमूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते. या पथकांनी 15 दिवसात 6 शाळांची तपासणी करून आवश्यक अहवाल सादर करणं बंधनकारक आहे. क्रिकेट लॉर्ड्स कसोटीत विजयासाठी 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं काल 4th चार बाद 58 धावा केल्या. अतिशय नाट्यमय घडामोडींनी युक्त 4th एकूण 14 गडी बाद झाले. जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावात संपुष्टात आला. वॉशिंग्टन सुंदरनं अवघ्या 22 धावा देत 4 बळी टिपले. भारतीय संघाला विजयासाठी अजून 135 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर KL राहुल 33 धावांवर खेळत आहे. अव्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं कार्लोस अल्कराज याचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला. सिनरचं हे पहिलंच विम्बल्डन विजेतेपद आणि चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातल्या 1,34,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार मानधनात वाढ यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी लातूर इथं दिली. यवतमाळ इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांची 7-12 कोरा यात्रा सुरू आहे. यात्रेच्या काल 7व्या दिवशी बच्चू कडू आणि पदयात्रेत सहभागी शेतकरी शेतमजुरांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवला. शेतकरी दिव्यांग भोई मेंढपाळ यांच्यावरच्या अन्यायाकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी यात्रा काढण्यात आली असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जयंतीच्या औचित्यानं आणि एक पेड माके नाम अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात हिवरे बाजार इथं मातृस्मृती वनमंदिरात काल वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते रोपं लावण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेला कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना देखील आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज तळकोकणासह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलैच्या 3rd राज्यात पावसाचं प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह 4 मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत राज्यांनी कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश आणि लॉर्ड्स कसोटीत विजयासाठी भारताला 135 धावांची आवश्यकता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.